भाग 38 येशू वापस येणार. यवान 14:1-3, पहिले तेसलानिक 4:13-5-4. एक दिवस येशू प्रभू स्वर्गातून पृथ्वीवर वापस येईल, तसे त्यांनी वचन दिले की सगळे लोक विश्वास ठेवणार नाहीत. तो व्यक्ती एकाएकी येईल, ते जे विश्वासी मेले आहे त्याच्या कबरेतून त्याला उठवले जातील, जिवंत आहे त्यांना मिळतील, आकाशात प्रभू येशूला भेटतील, ते नेहमीकरिता प्रभू येशूसोबत स्वर्गात राहील. जे विश्वास करीत नाहीत त्यांना मागे टाकण्यात येईल, जे परमेश्वराच्या न्यायासमोर उभे राहील. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू केव्हा येणार आहेत, पण आपण तयार राहायला पाहिजे व त्याची वाट पाहत राहिले पाहिजे. का आपण आज प्रभूसाठी भेटण्यासाठी तयार आहोत काय?